आज या महिन्यातला तिसरा रविवार आपल्या सत्संगाचा म्हणजे प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम आहे. एकतानतेचा अभ्यास कसा करावा, श्रवणात एकतानता कशी ठेवावी असा प्रश्न आहे. दोन प्रश्न असे आहेत, पण मुख्यतः विचारायचं आहे की श्रवण करत असताना आपण एकतानता कशी ठेवावी, म्हणजे श्रवणाच्या ठिकाणी आपलं पूर्ण लक्ष राहील याचा अभ्यास आपण कसा करावा. खूप चांगला असा प्रश्न आहे. समर्थांना जेव्हा विचारलं की परमार्थाचं साधन काय आहे, मुख्यतः निरनिराळ्या ज्या साधन आहेत त्याच्यामध्ये परमार्थाचं मुख्य साधन काय, तर समर्थांनी हेच सांगितलं की मुख्य परमार्थाचं साधन ते तू जाणगा श्रवण. मुख्य परमार्थाचं मुख्य साधन जे काय असेल ते श्रवण करणं, परमार्थाविषयी श्रवण करणं हे मुख्य साधन आहे. अर्थात हे श्रवण कुणाकडून करायचं ही देखील महत्वाची अशी गोष्ट आहे. ज्याच्याकडून आपण श्रवण करत असू त्याच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये श्रद्धा पाहिजे, त्याच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास पाहिजे. ते जे सांगताहेत ते आपल्या अत्यंत हिताचं आहे, ते आपल्या अत्यंत कल्याणाचं आहे अशी भावना आपल्या अंतःकरणामध्ये पाहिजे. काय श्रवण करायचं, तर समर्थांनी सांगितलं की अद्वैत ग्रंथ परमार्थी श्रवण करावे, ज्याच्यामध्ये जीव आणि शिव यांचं ऐक्य सांगितलेलं आहे. आपलं मूळ स्वरूप काय आहे त्याच्याविषयी ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे असे अद्वैत ग्रंथ, उपनिषद, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध आदी जे ग्रंथ आहेत की ज्याच्यामध्ये मुख्यतः आपण मूळ स्वरूपाविषयी, आपण कोण आहोत याच्याविषयी, देवाचं स्वरूप काय, आपलं स्वरूप काय आणि हे दोन्ही एकच कसे आहेत, तत्वत एक कसे आहेत आणि प्रत्यक्षत एक होण्यासाठी कुठली साधना करायची हे ज्याच्यामध्ये सांगितलं जातं असं श्रवण करावं. आणि एका वाक्यात जर सांगायचं झालं तर सद्गुरु मुखातून श्रवण करावं. आता सद्गुरु मुखातून आपण श्रवण करत असताना आपली एकतानता का भंग पावते याचा जर आपण विचार केला, आपण त्या श्रवणाशी एकरूप का होऊ शकत नाही, तर बऱ्याच गोष्टी आड येतात. एक म्हणजे आपल्याला जर निरनिराळ्या गोष्टी ऐकण्याची वाचण्याची जर सवय असेल तर ऐकत असतानाच भ्रंगळ निर्माण होत, ऐकत असतानाच काही भीती समोर उभ्या राहतात. असं वाटतं की हे सांगतायत खरं, पण कालच मी ज्या पुस्तकामध्ये वाचलं, ग्रंथामध्ये वाचलं, त्याच्यामध्ये असं असं सांगितलेलं आहे, तर मग कसं काय. आणि हा विचार आल्यानंतर सद्गुरु जे सांगत असतात त्याच्या पुढची 15-20 वाक्य 5-10 मिनिटं आपली निघून जातात आणि तो जो विषय चाललेला असतो सद्गुरु जे सांगत असतात तो विषय सुटून जातो, एकतानता सुटून जाते. दुसरी गोष्ट म्हणजे आपलं अंतःकरणामध्ये निर्णय इतर गोष्टींच्या विषयी प्रेम असतं, मुख्यतः विषयांविषयी प्रेम असतं. आणि ऐकत असताना कुठला तरी आपल्या संसारातला विषय येतो मनामध्ये, काहीतरी घरचं आठवतं, काहीतरी ऑफिसमधलं आठवतं. आपलं जर प्रमोशनचा इंटरव्ह्यू असेल झाला असेल तर श्रवण करत असताना आपल्या मनामध्ये येतं की काय प्रश्न विचारतात, काय अर्थ होता याला, देतो नसेल तर नका देऊ, पण असं आकडे तिकडे प्रश्न कशाला विचारतात. हे केव्हा आठवतं? श्रवण करत असताना आठवत. आणि निघून जात एकत्याने तर सुटून जाते. असे निरनिराळे अडथळे श्रवणाच्या आड येत असतात. जर आपल्याला एकतानता साधायची असेल तर जे एकतानतेने ज्यांनी श्रवण केल्याची उदाहरणं आहेत ती उदाहरणं समोर आणावीत. ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेमध्ये अर्जुन कसा श्रवण करत होता त्याचं बऱ्याच ठिकाणी वर्णन केलेलं आहे. एका ठिकाणी ते म्हणतात की ऐसे प्रेमाचे मी सुरू फुले, बोलिले जेव्हा यादव वीरे, तो अवधान अर्जुनाकडे मूर्त झाले. अर्जुन कसा झाला? तर जेव्हा अवधान म्हणजेच अर्जुन, अर्जुनाचा आकार म्हणजेच अवधान, असा अर्जुन ऐकत होता. पूर्ण एकाग्रतेने कसं ऐकायचं, एकाग्रता कशी असावी हे अर्जुनाकडून शिकावं. आपल्याला ती अर्जुनाविषयीची गोष्ट माहिती आहे. अर्जुन ज्या विद्येमध्ये पारंगत होता ती धनुर्विद्या, ती धनुर्विद्या ते शिकत असताना जेव्हा त्या उपताच्या डोळ्याचा वेध करण्याचा सांगितलं द्रोणाचार्यांनी, बरेच शिष्य त्यांचे शिकत होते, एकेकाला पुढे बोलून विचारत होते की तुला काय दिसतं, झाड दिसतं, फांद्या दिसतात, फळं दिसतात, पोपट दिसतो, बस नको वेळच करू नकोस तू. एकेकीने सांगत होता की पानं दिसतायत, फांदे दिसतायत, पोपट दिसतो आहे, बस. एक आला, पोपट दिसतो आहे, वेध कशाचा करायला सांगितलंय? वेध करायला सांगितलाय पोपटाच्या डोळ्याचा. अर्जुन जेव्हा अर्जुनाला जेव्हा विचारलं तर अर्जुन म्हणाला की मला फक्त पोपटाचा डोळा दिसतो आहे, त्याखेरीज दुसरं त्याला काही दिसत नव्हतं. अशा तऱ्हेने एकाग्रता जेव्हा त्याची होत होती तेव्हा तो लक्षवेध करू शकत होता. आणि तीच एकाग्रता त्याला भगवद्गीतेच्या श्रवणामध्ये भगवंत जेव्हा सांगत होते त्या श्रवणामध्ये त्याला उपयोगी पडली. सामान्य गोष्ट नव्हती. पूर्ण मोहामध्ये बुडून गेलेला ऐकता ऐकता मोकळी गोष्टी जी त्यांच्यामध्ये झाली त्या ऐकता ऐकता अत्यंत एकाग्रतेने ऐकता ऐकता तो इथपर्यंत आला की नष्टो मोह हा स्मृतीर्लब्धा तत्प्रसादात्मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेहा करिष्ये वचनंतव. अवघड आपण इतकी प्रवचन स्वामीजींकडे ऐकतो आहोत, काय आपल्यामध्ये फरक पडला? आता झाडा घ्यायची वेळ आली की खरं खरोखर आहे, झाडा घ्यायला पाहिजे की काय होतंय, कुठे अडतंय. ते तर पूर्ण हा शब्द सुद्धा तितकासा बरोबर नाही, पण स्वामीजी मोठे स्वामीजी वापरायचे. पुरस्फोट करून सांगताय, आपल्या कल्याणाकरता सांगताय. तर काय आपल्याला जमत नाहीये? एकाग्रता कमी पडते आहे, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये येत आहेत आणि कुठेतरी निष्ठा देखील तपासून पाहायची पाहणं आवश्यक आहे. खरोखर तुमच्या बोलण्यावर श्रद्धा आहे का, निष्ठा आहे का, ते देखील आपण अंतकरणामध्ये तपासून पाहायला पाहिजे. किती निष्ठा असावी, टोकाची वळण आपण ऐकून ठेवावी आणि ती ऐकल्यामुळे आपल्याला आपली निष्ठा घासून पाहायला सोपं जातं. राजमहालाच्या सातव्या मजल्यावर जनक राजा आणि याज्ञवल्क्य निरूपण करत आहेत आणि जनक राजा ऐकतो आहे. ते सांगतायत की आत्मा हा नित्य आहे, शाश्वत आहे, शस्त्राने त्याचा छेद होत नाही, अग्नीने तो जाळला जाऊ शकत नाही, असं निरूपण चाललेलं आहे. आत्मविषयक निरूपण चाललेलं आहे. आणि खालच्या मजल्यांवर गडबड ऐकू येते आहे, आग लागली, आग लागली. त्याला जे ऐकायला बसलेले आहेत त्याच्यापैकी बरेच जण अस्वस्थ झाले, मागचे उठून काय झालं काय झालं पाहायला लागले, उठून खाली जायला लागले. जनक राजा मात्र स्थिर आहे. याज्ञवल्क्य देखील स्थिरपणे सांगताहेत, कुठेही गडबड नाही. जवळजवळ सगळ्याजवळ सभागृह ओस झालेला आहे, फक्त दोघंच उरलेले आहेत. याज्ञवल्क्य सांगताहेत, जनक राजा ऐकताहेत की आज तिथपर्यंत आलेली आहे. जनक राजा ऐकतायत तिथपर्यंत आग पोचलेली आहे. याज्ञवल्क्य म्हणतायत, जनक राजा अरे आग, ते म्हणतात तो अग्नीने जाळला जाऊ शकत नाही, तुम्हीच सांगतायत ना. मी तेच आहे. इतका विश्वास, इतक्या विश्वासाने श्रवण, इतक्या एकताने तुम्ही जर श्रवण जर घडलं, अशी जर एकता साधता आली, तर समर्थ जसं म्हणतात की थेंबुटा सागरी मिळाला, गंगेसरीचे संगम झाला, तत्क्षणी ज्या क्षणी सद्गुरू आपला उपदेश करतात, आपला स्वीकार करतात, त्याच क्षणी आपण मुक्त होऊ शकतो. पण हा नेहमीच आड येतो. साधकाला आपल्याला आपल्यासारख्यांना हळूहळू त्या ठिकाणी जावं लागतं, हळूहळू निष्ठा पक्की करावी लागते, हळूहळू श्रद्धा दृढ करावी लागते. स्वामी मकरंद ते कसे श्रवण करायचे त्याच्याविषयी सांगतात की सद्गुरू फक्त मला सांगताहेत, माझ्याकरता फक्त सांगताहेत. अशा प्रकारे जर श्रवण जर असा भाव ठेवून जे श्रवण जर आपल्याला करता आलं, तर या श्रवणामध्ये आपल्याला एकतानता साधता येईल आणि अशा श्रवणाने आपलं कल्याण होईल. बारीक सारीक गोष्टीत मन गडबडून जाते, निर्णय घेताना चुका होतात, तेव्हा मानसिक धैर्याचा अभ्यास कसा करावा असा प्रश्न विचारलेला आहे. खरोखर आहे की बारीक सारीक गोष्ट अगदी हे करावं का ते करावं. समजा एखादा विद्यार्थी 12वीची परीक्षा पास झालेला आहे, कुठली लाईन निवडावी? हल्ली एक बरं झालेलं आहे की आधीपासूनच सगळं फिक्स झालेलं असत की आता इंजिनिअरिंग टेक्निकल साईड निवडलेली आहे का बायोलॉजिकल साईड निवडलेली आहे. पण तरी देखील इंजिनिअरिंगमध्ये मग आता मी ऐकलेलं असतं कॉम्प्युटर चांगलं आहे, आयटी चांगलं आहे, हे चांगलं आहे, ते चांगलं आहे. आपण काय निवडायचं? सल्ला देतो बेसिक तुम्ही हे करा, मेकॅनिकल निवडा, तुम्ही बीई व्हा आणि मग तुम्ही पुढचं निवडा. सगळं कन्फ्युजन ही कन्फ्युजन आहे. काय करायचं? आणि नंतर निवडल्यानंतर वाटतं की आपली चूक झाली की काय, हे चांगलं दिसतंय. हे तर नेहमीच असतं. जसं वाटतं एखाद्या हिवाळ्याच्या दिवसामध्ये धुकं असतं आणि धुकं पसरल्यानंतर या बाजूला असलेला माणूस तिकडे बोट करून म्हणतो की तिथे धुकं दाट आहे, आणि तिथे जो माणूस असतो तो बोट करून ह्याच्याकडे बोट करून म्हणत असतो की इथे धुकं दाट आहे. दोन्हीकडे धुकं दाट असतं, एकंदरीत सगळीकडे समानच असतं. आपल्याला वाटतं की सर चांगलं आहे बरं का, हे चांगलं आहे, फ्लॅट घ्यायचा आहे, कुठं फ्लॅट घ्यायचा, अगदी सिटीमध्ये घ्यायचा का थोडासा दूर घ्यायचा, दूर घेतला तर जरा कमी याच्यामध्ये आपल्या बजेटमध्ये बसेल पण नंतरचे खर्च, नंतरचे देखील खर्च खूप असतात. मुलांची शिक्षण आहेत मग जवळ असलं म्हणजे बरं, पण फ्लॅट महाग पडेल, मग हप्ता जास्त बसेल, काय करावं, सगळं एकदम गडबडून जातो. असं संसारामध्ये व्यवहारामध्ये हे होतच राहतं आणि त्याच्यामधून आपण कुठलाही निर्णय घेतला तरी तो निर्णय 100% बरोबर असेल असं कधीच संभवत नाही. त्यातल्या त्यात जो बरा निर्णय असेल तो घेऊन मोकळा व्हायचा. काय होईल ते घे, लांब घेतलेलं आहे ठीक आहे, येण्या जाण्याचा आपण कष्ट करायचे आहे, धरून चालायचं. हे धरून चालणं जे आहे हे खूप महत्वाचं असतं. त्याच्यामधले जे निगेटिव्ह पॉईंट असतात ते निगेटिव्ह पॉईंट विषयी माहिती होऊन देखील आपण ते स्वीकारायचं. आपण ते स्वीकारणं, ते स्वीकारले की एक प्रकारचं मनाला धैर्य प्राप्त होतं आणि या धैर्याने मग आपण त्याच्यातून आपण जाऊ शकतो. आणि बऱ्याच वेळेला अशी गोष्ट असते की जोपर्यंत आपण त्या परिस्थितीमध्ये जात नाही तोपर्यंत आपल्याला त्याची भीती वाटत असते. एकदा त्याच्यामध्ये पडलं की मग हळूहळू एक एक मार्ग सुचत जातात. एखादी मुलगी लग्न ठरलेलं असतं आणि ती म्हणती काय होईल सासरी गेल्यावर, सासूबाई कशा वागतील माझ्याशी, नणन कशी वागेल, ते सगळे आम्ही सिरियल्स पाहतो त्याच्यामध्ये काय चाललेलं असतं, काय होईल कुणाष्ट. म्हणती एक म्हण आहे की बाराव सासर आणि आधीच भोकड झालं की होईल आणि ग्रीन करून चालायचं की सासूबाई अशा वागणार आहेत, नणून अशी वागणार आहे, हे ग्रीन धरून चालावं लागतं. आणि गृहित धरल्यानंतर मग जर सासूबाई प्रेमाने वागल्या वाग आपण गृहित धरलं तर त्याच्या क्रिया खूप चांगल्या वागतायत, धरून झालं की अशा प्रकारे बारीक सरीक बाबतीत म्हणलं म्हणून मी बारीक बाय सरीक गोष्टी सांगते बरं का. जर साधकाने काय करावं, साधनेमध्ये काय करावं असं जर प्रश्न असता तर थोडंसं वेगळं उत्तर देता लागतं. किंवा आम्ही ध्यानाला बसल्यानंतर खूप विचार येतात आणि एकदम उठावं असं वाटतं, तर मग काय करायचं असा जर प्रश्न असता तर मग तसंच दाटून बसायचं असं जर असं उत्तर देता आलं असतं. म्हणजे बारीक सारीक घेताना निर्णय घेताना चुका होतात. संसारामध्ये असंच असतं. समर्थ म्हणतात की संसारामुळेच नाशका, जाणवून करावा नेटका. नेटकाकरिता अगदी खूप नेटका करायचा, अशी माझी बायको असावी, तिचं शिक्षण असं असावं, माझं शिक्षण असे, मी आयटी आहे, इंजिनियर आहे, त्याची सॉफ्टवेअरमध्येच असावी, असं सगळं की त्यांनी चित्र रंगवले असतं. 2 बेडरूमचा की 3 बेडरूमचा फ्लॅट असावा असं सगळं. आणि करायला लागल्यावर काहीच होत नाही, मुली समजून येतात ज्याला ह्याला जी मुलगी पसंत पडते ती त्याला नाही म्हणते. असं सगळीकडे ठरवलेलं असतं त्या सगळ्या प्लॅनवर अशी एक चुली होऊन जाते. काय करणार काय किंवा असं जर आपण केलं की या संसाराचं स्वरूप असं आहे याच्यामध्ये आपण घेतलेले निर्णय बरेचसे चुकीचे होणार आहेत. तर जितकं आपल्याला जमेल एक्सपर्ट ओपिनियन घेऊन जितकं आपल्याला तिथल्या त्यात बरे निर्णय घेता येईल तसं घेऊन आणि जे ते निगेटिव्ह होणार आहे किती निगेटिव्ह येईल काय येईल असं टोकाचा एक विचार मनामध्ये ठेवून जर आपण करायला लागलं तर असं तरी मानसिक धैर्य आपल्याला हळूहळू वाढवता येईल. मी मला म्हणले ते तीन दोन किंवा तीन घे त्याचे दोन झाले आणि पाच मिनिट आहेत तर आज आपण जैसी स्थिती आहे तैसा परीर आहे कौतुक तूप आहे संचिताचे. संचिताचे कौतुक पाहिजे म्हणजे नेमके काय करायचं असं प्रश्न आहे. तुकाराम महाराजांच्या अभंगातले हे चरण आहेत आणि साधकाच्या दृष्टीने खूप आपल्याला एक दिलासा देणारे अशा प्रकारचं हे आहे. स्वामी स्वरूपानंदांचं एक वाक्य खूप प्रसिद्ध आहे आपण बऱ्याच वेळेला ते उद्धृत केलं जातं आपण बऱ्याच वेळेला ते ऐकतो की परमार्थाची साधना करायला लागल्यानंतर साधकाची जी परिस्थिती असते बऱ्याच वेळेला असं वाटतं की आमची परिस्थिती तेवढी परमार्थाला अनुकूल नाही हो. ती जर अनुकूल असती तर आम्हाला आणखी जोमाने परमार्थ करता आला असता. पण स्वामी स्वरूपानंद म्हणतात की परमार्थ परिस्थिती बदलत नसून जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानाने राहायला शिकवतो. म्हणून जी परिस्थिती आहे ती ऍक्सेप्ट करणं ती ऍक्सेप्ट केली म्हणून ते तुकाराम महाराज सांगतात की जशी स्थिती आहे तैसा परीर आहे जशी स्थिती आहे त्याच्या त्याप्रमाणे तू राहा. कारण तुला जी परिस्थिती जी प्राप्त झालेली आहे जी सद्य परिस्थिती आहे काय घरामध्ये कोण असतील बायको थोडंफार संसार म्हणलं की किरकोळ किरकोळ भांडणं व्हायची किरकोळ किरकोळ मतभेद व्हायचे अगदी काही तुमची बायको धांबेटी जर की तर नाही धांबेटी कोण घ्यायची का तुम्हाला साखरेची साधन थोर तत्ववेत्ता जवळता तिची बायको धांबेटी आणि ती फार सजग होती तेवढी तर नाही आपल्याला तिच्याविषयी काही जास्त माहिती नाही म्हणून आपण तुकाराम महाराजांच्या ज्यांचा हा अभंग आहे तुकाराम महाराजांची आवडी आवली तिच्याविषयी आपण खूप सिनेमा देखील तुकाराम महाराजांचा आपण पाहिला असेल तितकं तर नाही असं म्हणायचं तितकं तर नाही ठीक आहे जेवढी मतभेद भांडण चालतं तेवढं ठीक आहे मुलं ऐकत नाहीत तुम्ही कुठं ऐकत होता आपल्या आई वडिलांचं जशी तिथे तसं राहा आणि कौतुक तूप आहे संचितात हे जे आहे याच्यामध्ये संचित शब्द जो आहे की जी परिस्थिती प्राप्त झालेली आहे त्यातल्या कर्मानुसार प्राप्त झालेली आहे. आपलं जे कर्माचं जे संचित आहे त्या संचितातले काही ज्या गोष्टी आहेत त्या फलोन्मुख होतात त्याला प्रारब्ध म्हणतात. ते फलोन्मुख झाल्या तुम्ही त्या परिस्थितीमध्ये आपण जातो का आपल्याला दुःख येतं सुख येतं संकट येतात आपत्ती येतात हे सगळं होतं ते संचितातून होतं. आता संचित आपल्याच कर्माचं आहे आपल्याच कर्म ते संचित आहे आणि त्या संचितातून प्रारब्ध निर्माण होतं आणि ते प्रारब्ध फुलोन्मुख झालं की आपल्या आजूबाजूची परिस्थिती बनते. त्यामुळे बघ जरा कौतुक तूच केलेली कर्म आहेत तुला आठवत नसतील पण तूच केलेल्या कर्माचं हे फळ आहे. जे जशी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये जे काय करायचं असेल तर तू समाधानी राहा आणि समाधान जर पाहिजे असेल तर भगवंताचं स्मरण कर. भगवंताच्या स्मरणाखेरीज दुसरं कसा स्वतःनी समाधान मिळणार नाही. समाधान चित्ताचे चरणा आलिंगन हे जर केलं तर समाधान राहील. परिस्थिती तशीच राहील पण समाधानात आपल्याला राहता येईल. हरी म्हणतच आज अभंग सेवा सद्भक्त सुहृत यांचे सादर करणार.
जीवना धन्य धन्य धान जीवना धन्य धन्य जाने सुरगवता एकाएकी तिमिरनाशतो घडे त्रिलोकी गुरुवाक्याच्या श्रवणी तैसे आत्मरंगी रंगले जीवन धन्य धन्य झाले विवेक अंकुरे गुरु प्रसादे वैराग्याचे फळते गाढे तिन्ही अवस्था ओलांडुनिया स्वरूप सुख लाभले जीवन धन्य धन्य झाले कर्मा करुमी मुरे अहंता रजतम जाऊनी गुणातीतता सत्कर्माचे फळते ईश्वर चरण कमली वाहिले जीवन धन्य धन्य झाले नुरोनी काही जे का उरले परब्रह्म ते एक चिठेने सर्वात्मकता ब्रह्मी समरस होनिया राहिले जीवन धन्य धन्य जाने प्रेम भराने मन हे धाले स्वानंदाने नाचू लागले गुरु कृपेच्या गाध अनुभवी मकरंद रमविले मकरंद रमविले जीवन धन्य धन्य जाने जीवन धन्य धन्य जाने.
स्वामीजी तुम्ही केंद्रात येणाऱ्यांवर प्रेम करणार नाही काळजी घेणार नाही तर कोणाची. म्हणजे तुम्ही केंद्रात येणाऱ्यांवरच प्रेम करणार, त्यांचीच काळजी घेणार हे खरं ना, असा असा प्रश्नाचा रोख असावा. किंवा तुम्ही आमची काळजी घेणारच, आमच्यावर प्रेम करणारच असं तरी म्हणणं असावं. बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहे. खरं म्हणजे मी प्रेम सर्वांवर करतो आणि माझ्या मनामध्ये सर्वांची काळजी असते. केंद्रात येणाऱ्या मंडळींवर मी विशेष प्रेम करतो आणि त्यांची विशेष काळजी घेतो. हे केंद्रात येणाऱ्या लोकांना समजतो म्हणून आणि ज्यांच्यापर्यंत माझं प्रेम पोचत नाही आणि काळजी मी घेतो हे ज्यांना माहीत नाही, त्यांना त्यांच्या तुलनेने केंद्रात येणाऱ्या लोकांचीच मी जास्त काळजी घेतो असं निश्चित वाटेल. पण केंद्रात येणाऱ्या लोकांची हे अगदीच बरोबर आहे. आपलं विश्व याचा अर्थ आपल्या कक्षेच्या अंतर्गत असणारं विश्व. विश्व खूप मोठं जरी असलं तरी देखील प्रत्येकाचं एक विश्व असतंच. त्या विश्वातल्या सर्वांची तर काळजी मी घेतो याचा अर्थ आणि त्यांच्यावर मी प्रेम करतो याचा अर्थ माझ्या दृष्टीच्या कक्षेत ते असल्यामुळे त्यांना माझं प्रेम विशेष लक्षात येतं हे तितकंच खरं आहे. मी ती घेत राहणार असं माझं आश्वासनही आहे. आज सकाळी तुम्ही विद्या विनय संपन्न ब्राह्मण हा जीवनमुक्ताच्या संदर्भात श्लोक सांगितला. जीवनमुक्ताची हे सर्वच ब्रह्मव्याप्त अशी दृष्टी साधकापाशी तितकीशी नसते. व्यवहारातही समदर्शी होणे सोपे नाही, कारण प्रत्येक प्रकृती आपल्याला रुचेलच असे नाही. समवर्तीन जरी व्हायचे नसले, म्हणजे जे योग्य असेल तसा व्यवहार करायचा असला, तरी आपली दृष्टी किंवा भावना अनुकूलाच्या बाबतीत अनुकूल आणि प्रतिकूलाबद्दल उघड नसली तरी थोडी प्रतिकूल राहते. एखादा संत साधुपुरुष पाहिला की आपण तिथे अधिकच ब्रह्मभाव आहे असे मानून अधिक नम्र होतोच. भगवंतांनीही विभूती योग सांगितला आहे. माझ्या मनात समदृष्टी म्हणजे नक्की काय हा गोंधळ होतो. समदर्शन आणि समवर्तीन चा फरक समजावून सांगावा म्हणजे साधक म्हणून आम्ही काय करावे हे कळेल असं म्हटलेलं. आज सकाळी विद्याविनय संपन्न ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनिचैव स्वपाते च पंडिताः समदर्शिनः या श्लोकावर जीवन मुक्ताची लक्षणं असलेला हा पहिला श्लोक म्हणून प्रवचन झालं. त्या प्रवचनामध्ये मी असं सांगितलं की जीवन मुक्त झाल्यानंतर तो कसा वागतो, तो कशा रीतीने राहतो याची जी लक्षणं आहेत, तर ती लक्षणं वाचून त्याप्रमाणे थेट वर्तन करू गेलं तर आपल्याला ते जमणार नाही असं मी सांगितलं. त्याची पूर्वतयारी म्हणून कित्येक गुण आपल्या अंगात येणं गरजेचं आहे, तर जीवन मुक्ताची लक्षणं आपल्या अंगी उतरतील असं सांगितलं. आणि हे अशा करता सांगितलं की भगवंतांनी ते तसंच सांगितलेलं आहे. भगवंतांनी जीवनमुक्ताची जी लक्षणं आहेत तर ती सांगायला सुरुवात करण्याच्या आधी तद्बुद्धयः तदात्मानः तन्निष्ठाः तत्परायणः गच्छन्त अपुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषाः असं त्या प्रयत्नांचं अंतिम फल जे आहे तर त्याचं वर्णन केलं. त्याच्या बुद्धीमध्ये आता तत् बुद्धयः त्याच्यामुळे त्याची बुद्धी भरून गेलेली असते, परमात्म्याने त्याची बुद्धी भरून गेलेली असते. तदात्मानः आपला आत्मा देखील त्यांनी त्यांनी भरून घेतलेला असतो. तन्निष्ठा त्या ब्रह्मावर परमात्म्यावर त्याची संपूर्ण निष्ठा असते. तत्परायणः आणि त्याच्याकरताच म्हणजे तो मिळवण्याकरताच त्याचं सगळं जीवन असतं. असा गच्छंत्य देह ठेवल्यानंतर अपुनरावृत्ती तो पुन्हा जन्माला येत नाही. ज्ञान निर्भूत कल्मषः ज्ञानाने ज्याची कल्मष म्हणजे पाप पूर्णपणाने धुवून गेलेली आहेत असा तो असतो. आणि तो असा का झालेला असतो याचं कारण तो युक्त झालेला असतो. तो युक्त झालेला असतो तो कर्मफळाचा त्याग करतो आणि कर्मफळाच्या त्यागानंतर मिळणारी शांती तो अनुभवत असतो. युक्त कर्मफलम त्यक्त्वा शांतीम आपनोती नैष्ठिकी. म्हणून हे एकदम जमणार नाहीच आहे. आपली बुद्धी भाडवली जाते हे खरंच आहे. जसं मी म्हणलं राजा पाहिला किंवा मंत्री पाहिला नगरसेवक पाहिला तरी आपली बुद्धी भाडवून जाते. जरा अधिकार असलेली व्यक्ती आहे खूप विद्वान पाहिला आपली बुद्धी भारवून जाते. आणि ती भारवून जाऊ नये का? खूप श्रीमंत मनुष्य पाहिला आपली बुद्धी भारवून जाते. ही जी बुद्धी भारवून जाते आणि त्या बुद्धीला आणि त्याच्या उलट देखील घडतं. जसा चांडाळा दिसला की आपली बुद्धी एका विशिष्ट विकाराने लिप्त होऊ शकते. खूप पूर्वीची ओळख असणारा असा माझा थेट संबंध नसला तरी देखील त्याची ओळख असल्यामुळं माझ्याकडे येत असणारा एक मुलगा घरातून निघून गेलेला होता. कैक दिवस घरी आलेला नव्हता आणि ऑफिसमध्ये यायचा, पैसे मागायचा. मी त्याला कधीतरी पैसे द्यायचो, तो बाहेर खायचा जायचा. पण त्याच्या आई वडिलांना त्याची जी पीडा होती तो गेल्यामुळे ती मला माहीत होती. त्याचं जीवन खूप बिघडलेलं होतं. तो आल्यानंतर आमच्या ऑफिसमधले लोक देखील म्हणायचे की जा काहीतरी पैसे देऊन या, आलेत तुमचे ते, असं मला म्हणायचंय. पण मी त्याला पैसे द्यायचो. एकदा त्याच्या घरी मी गेलो होतो आणि आई वडिलांना जे दुःख झालेलं होतं हा यावा असं त्यांना वाटत होतं, तो सुधारेल असं त्यांना वाटत होतं. तो आला ऑफिसमध्ये आणि मला म्हणाला की मला जरा पैसे दे, मी दोन दिवस काही जेवलेलो नाहीये. तर मी म्हणलं पैसे देतो पण खरं म्हणजे तुला मी घरी सोडतो, चल आपण घरी जाऊ. तो म्हणाला घरी नाही जाणार, मी आता घरी जाणार नाही. मी म्हणलं की तसं नको करू, तुझ्या आई वडिलांना अशा प्रकारचं दुःख होते. आणि माझं त्याच्या हाताकडे लक्ष गेलं, त्याच्या गळ्याकडे लक्ष गेलं, तर असे पुरळ पुरळ पिवळे पिवळे असे तोंड फुटलेले असे थोड होते, काही वाहत होते. आणि एकदम तुझा हात जवळ धरून म्हणाला बघ मला कसं झालेलं आहे. ते पाहून आपण किंचित धास्तावतो, हा प्रभाव आहे. मला वाटलं मला लावतं की काय आता हा हात, लावू नये असं वाटत होत. चांदाळ हा शब्द नुसतं ऐकणं ठीक आहे, पण अशी विचित्र व्यक्ती जर तुमच्या संपर्कात आली तर तुमच्यावर प्रभाव पडतो. हा प्रभाव पडू नये म्हणून एकदम तुम्ही वर्तन करू शकत नाही. त्याच्या आधी काही गुण संपादन करणं कर्मयोग्याचे हे गरजेचं आहे असं मी तुम्हाला सकाळी सांगत होतो. स्थितप्रज्ञ लक्षणं ऐकत असताना आपण त्याच अंगाने विचार करतो की आता कसं करू, असं करू की तसं करू, असा वागू की तसा वागू. कर्मयोगाची लक्षणं ऐकत असताना देखील आपलं असंच होतं, पण या वागण्याच्या युक्त्या नाहीयेत. या एक प्रकाराने वागण्याच्या युक्त्या दिसल्यासारख्या असल्यासारख्या दिसल्या तरी देखील विशिष्ट बोध झाल्याखेरीज असं वागता येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात तसं लपविता खरे येत नाही, जे आत आहे ते बाहेर पडतच. एवढंच नव्हे तर बाह्य दर्शन जे असतं त्या बाह्य दर्शनाने क्षणभर झकवलं जाणं किंवा त्याप्रमाणे वर्तन होणं हे अस्वाभाविक आहे असं समजू नका. शंकराचार्यांना गंगेच्या घाटावर एक चांडाळ सामोरं आला, आणि नुसता सामोरं आला नाही तर तो त्यांच्या अंगाला लगट करायला लागला. ते स्नान संध्या ध्यान उरकून चाललेले असताना अतिशय पवित्र व्यक्ती शंकराचार्यांसारखी, तर तो चांडाळ एकदम जवळ आल्यावर ते म्हणाले, आणि तेव्हाचा काळ, छे छे मला स्पर्श करू नकोस. पेशाने जरी कोणाला ते करणं कर्मप्राप्त असेल, पेशा म्हणून जरी असेल, तरी देखील त्यांची सगळी चाल चालवणूक वागणूक त्यांच्या अंगोपांगावर कपड्यांवर सगळ्यांवर त्याची चिन्ह असतात. आपण सहसा स्पर्श नाही करू शकत, पटकन नाही. आणि त्यांच्या तशा प्रकारच्या सगळ्या पाहण्याचीही वृत्ती तशीच असते. चांडाळ म्हणजे काय, मध्ये वैकुंठामध्ये केव्हा तरी जाण्याचा असा प्रसंग आला कोणाला तरी घेऊन, तर त्यांनी चौकशी केली की कसली कसली ऑपरेशन झाली आहेत, म्हणजे ते जे आत टाकलेले रॉड्स असतात त्यालाही चांगली किंमत येते. सोनं वगैरे जर एखादी गेलेली सवाष्ण गेलेली असेल तर ते मणी तोंडात ठेवतात ना हे ते पाहतात आणि नंतर काढून घेतात. ही चांडाळ ही एक वृत्ती देखील आहे. तिथल्या सतरंजा ते सगळं बाजूला राहू दे म्हणतात. तर अशा प्रकारची प्रवृत्ती असणारी आणि तशाच प्रकारे वर्तन करणाऱ्या व्यक्तीच्या गळ्यात घरा घालू शकत नाही तुम्ही. शंकराचार्य म्हणाले की दूर हो. तेव्हा तो म्हणाला की मी दूर हो असं म्हण, मला स्पर्श करू नको, विटाळ होईल मला असं म्हणाले. तेव्हा तो म्हणाला की माझ्या कोणत्या स्पर्शाने तुम्हाला विटाळ होईल? माझा जर प्रत्यक्ष स्पर्श झाला तर माझा देह जसा पंचभौतिक तसाच तुमचा देह पंचभौतिक आहे. पंचभौतिकाच्या स्पर्शाने पंचभौतिकाला कसा विटाळ होईल असं तो म्हणाला. आणि जर माझ्या चैतन्याचा तुमच्या चैतन्याला स्पर्श झाला तर दोन्ही एकच आहेत असं म्हटल्याबरोबर शंकराचार्यांनी मी तुला ओळखलं असं म्हणून साष्टांग नमस्कार केला. असा बोध वागवणारा तू प्रत्यक्ष शिवस्वरूपच असला पाहिजेस, त्यांचे ते श्लोक देखील प्रसिद्ध आहेत. हा बोध ज्याच्यापाशी आहे शंकराचार्यांच्या अंतर्यामी जरी असला तरी देखील बाह्य वर्तन करताना ते शक्य नव्हतं म्हणून ते म्हणालेले होते. पण याच्याकरता असणाऱ्या ज्या प्री रिक्विझिट आहेत, क्वालिटीज आहेत, त्या क्वालिटीज अंगात आल्याखेरीज तुम्ही समदर्शन घेणं हे तुम्हाला जमत नाही, हे तितकंच खरं आहे. त्याच्यामध्ये सकाळचं प्रवचन सगळंच मला करावं लागेल. मनाची शुद्धी पासून सुरुवात केलेली आहे, अंतःकरण शुद्धी, इंद्रिय जिंकणं, सर्व भूतात्म भूतात्मा असा भाव धारण करणं, अशा प्रकारे करत करत तो युक्त होऊन कर्मफलाचा त्याग करून नेहमीच शांतीला जेव्हा प्राप्त होतो तेव्हा असा महापुरुष. म्हणून भगवद्गीतेने काही काही ठिकाणी अतिशय उंची गाठलेली आहे. किती उंची पाहत असताना, त्या उंचीकडे पाहत असताना आपल्या डोक्यावर जर टोपी असेल तर खाली गळून पडेल मागच्या बाजूला, अशी मानवी जीवनाची उंची दाखवलेली आहे. ती काही एकदम आपल्याला जमणार नाही. व्यवहारात समदर्शन होणे सोपे नाही, कारण प्रत्येक प्रकृती आपल्याला रुचेलच असं नाही. तर तिथं प्रकृती गुण कर्म याच्याबद्दल तो सम झालेला असतो असं वर्णन आहे. असं असल्यामुळं आत जर समता नसेल तर प्रकृतीकडे समभावाने पाहणार कसं? त्याच्याकरता आपल्या प्रकृतीकरता देखील की जिला दुसऱ्याची प्रकृती आवडत नाहीये तर ती प्रकृती देखील आपली जी आपण जी म्हणतो त्या प्रकृतीचा आणि माझा संबंध नाही, ती माझ्या पक्षी तिराईत आहे, मी प्रकृतीपेक्षा वेगळा असं बोधोत्तर होणं गरजेचं आहे. म्हणून हा वरवर केलेला अभ्यास असू शकत नाही पण हा अभ्यास जमत नाही असंही नाही. 100% जमतो का किती टक्के जमतो या टक्केवारीचंही सांगता येत नाही. कारण स्थितप्रज्ञाचं लक्षण सांगत असताना भगवंतांनी जे जे सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल विनोबा असं म्हणतात की 100% स्थितप्रज्ञ झाला असेल की नसेल मानवी जीवनाच्या इतिहासात वा न वा अशी परिस्थिती आहे. तथापि या विवरणाच्या 60-70-80% ज्यांच्या उड्या बसल्या पडल्या अशी मंडळी आहेत महमदासारखी, ख्राईस्ट सारखी, ज्ञानेश्वरांसारखी, की तेवढं झालं तरी त्यांचं जीवन धन्य झालं. जसं ख्रिश्चन म्हणजे येशूला जेव्हा सुळावर चढवलं आणि खेळ ठोकले असे हात करून खेळे तो शांत होता असं म्हणतात. पण जेव्हा इथं खेळा ठोकायला लागले तेव्हा तो म्हणाला हे काय करताय असा शब्द त्याच्या मुखातून बाहेर पडला. इथं खेळा आणि मग पाठोपाठ तो म्हणाला की देव तुम्हाला क्षमा करो. पण तरी देखील इथं खेळा असा शब्द त्याच्या मुखातून बाहेर पडलाच हे काही त्याचं नियम नाहीये. तरी देखील त्याच्या या संपूर्ण वर्णनाच्या 60-70-80% जमवणारी मंडळी ही स्पिरिच्युअल जायंट्स म्हणून ओळखली जातात. आपल्या समाधानासारखं आपल्याला जमवणं हे आपल्याला आवश्यक आहे. म्हणून ही सगळी वर्णनं वाचत असताना, ऐकत असताना, हे निरूपण ऐकत असताना कशामुळे तो या अशा दृष्टीला प्राप्त होतो हे जे सांगितलेलं आहे ते आपल्या उपयोगाचं आणि बाकीचं जे आहे ते हा प्राप्त पुरुष असतो तरी कसा, हा जीवनमुक्त असतो तरी कसा हे ऐकून ठेवण्यासाठी एवढंच. निरूपणाच्या ओघामध्ये आत्मनिवेदन भक्तीपर्यंत जाडं पोचल्यामुळे केवळ सांगितलेलं. एरवी तसं जर सांगायचं झालं तर आपल्यापुरतं साधना या क्षणाला असणारा जो परमार्थ आहे तो साधना, ध्यानाची खटपट, साक्षीत्व, कर्म करत असताना विशिष्ट भाव याच्यापुढे खरं म्हणजे तुम्हाला सांगायलाच नकोय. खूप माहितीमुळे असं वाटतं की आपल्याला काहीच जमेल न जमेल असं होतं पण असं शक्य नाहीये. असं असल्यामुळे हे सगळं बाकीचं ऐकून ठेवायचं आहे. स्वामीजी म्हणायचे आता ऐकून तर ठेवा असं म्हणायचंय. जेव्हा असे विषय यायचे तेव्हा म्हणायचं ऐकून तर ठेवा, पुढे कधीतरी तुम्हाला लक्षात येईल की हे काय अनुभवाचं आहे. ते असं म्हणायचे की हे जे दिवस आहेत हे दिवस अतिशय भाग्याचे आहेत. तुम्हाला जे मिळतं आहे ते जगात कुठेही मिळणार नाही हे फक्त ऐकून ठेवा, नंतर तुम्हाला तुमचं भाग्य कळेल असं म्हणायचं. तसं हे सर्व आपण ऐकून ठेवायचं आहे, त्याच्याबद्दल चिंतन करायचं आहे. ही दृष्टी प्राप्त व्हावी याच्यामध्ये काही शंका नाही पण ती नुसतं निश्चय करून होणार नाही, नुसतं मनात तसं वागवल्यामुळे होणार नाही. थोडंफार लक्षात ठेवून, थोडंफार आचरण, थोड्याफार युक्त्या इतपत शक्य आहे. जसं सुनीलदादांनी सांगितलं की सासूबाईंबद्दल एक कल्पना केलेली होती पण प्रेमळ भेटल्या, बरं आहे, बरं झालं असं असं वाटलं. इतक्या नाही, मी जशी कल्पना केली ती तशा नाही मला भेटल्या, बरं वाटलं. अशा प्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये जसं उतरू की वेगळीच कल्पना करून आलेले होते या घरात पण तुलनेने ठीक निघाल्या असं जसं जितपत वाटावं, आणि तशा प्रकारे जर पाहायचं झालं तर नवीन नोकरी, अगदी शाळेत मुलं जाईपर्यंत देखील ते आवडतं ना आवडतं मुलं रडत असतात. तिथून हायस्कूलमध्ये जाताना देखील त्यांना जरा भावूक वाटते, पुढे कॉलेजमध्ये जाताना नोकरीच्या पहिल्या दिवशी तसंच होतं. असं करता करता ते म्हणतात तसा तो रुळतो पण समदृष्टी रुळणं ही फार फार कठीण गोष्ट आहे, पण अभ्यासाने ती हळूहळू रुळते, अभ्यासाने हळूहळू ती जमते, त्याच्यासाठी धैर्याची भरपूर आवश्यकता असते. समदर्शीन आणि समवर्तीन याच्यातला फरक समजावून सांगावा असं ते म्हणतात. गोंदवलेकर महाराज म्हणायचे की समदर्शीन आणि समवर्तीन म्हणजे घोड्यावर बसून जावई सासूरवाडीला आला तर सासूरवाडीचा घोडा आहे म्हणून जावयाच्या पंक्तीला त्याला तिथं आज स्वयंपाकघरात घेऊन जेवणाच्या खोलीत घेऊन पुरणपोळी वाढायची नाही, तर त्याच्या मुलीच्या सासरकडचा जरी घोडा असला तरी बाहेर पडेलच बांधायचा आणि त्याला घास द्यायचा आणि जावयाला मात्र आत घ्यायचा. जावयाला पडेलच नाही, त्याला आत घ्यायचा. असं समवर्तीन समदर्शीन वेगळं आणि समवर्तीन वेगळं. तर त्या घोड्याचाही यथोचित आदर सत्कारच झाला म्हणायचं, त्याचा तबेल्यात बांधून चंदा दिला म्हणजे त्याचा आदर सत्कारच झाला. जावयासारखी त्याला वरण भातापासून सुरुवात करायची नाही. आपल्याला माहिती आहे खरं म्हणजे हे सगळं अशा प्रकारे आहे. मी पाहिलेलं आहे की दुकान स्वामीजींच्या दुकानामध्ये ते बसत असत असे तिरके खुर्चीमध्ये आणि येणारं गिराईक त्यांना लांबूनच दिसायचं आणि एखादी छोटी मुलगी किंवा मुलगा जरी आला एक 12-14 वर्षांचा काही घेण्यासाठी किरकोळ चौकशीसाठी तरी देखील ते लगेच त्वरेने उठायचे, असं सदरा वगैरे झटकायचे आणि तिथं जायचे आणि काय बाळ काय पाहिजे तुला इतकं प्रेमाने विचारायचे, नाहीतर आलाचा मुलगा थांबेल असं म्हणून हा विषय पुरा करतो आणि मग तिथं जातो. मोठा मनुष्य आला की लगेच त्वरेने जायचं आणि लहान मुलगा आला की राहील उभा, अशी वृत्ती अशा पद्धतीने वागत नव्हते. ते समवर्तीन असं वागत होते. जे काही बोलत असतील ते वाक्य तिथंच थांबून ते लगेच उठायचे. अशा रीतीने प्रत्येकाशी समत्व भावाने वर्तन असं ते करत असत. कृपया प्रश्न तार्किक वाटल्यास क्षमा करावी, हा तार्किक नाहीये तसाही, हा आचरणाशी संबंधित आहे. ज्याने विचारलेला आहे त्याला या जीवनाचं खरोखरच आकर्षण आहे आणि तो जीवन प्राप्त करावं अशी त्याची मनापासून इच्छा आहे. माझी योग्यता नसून प्रश्न विचारत आहे, क्षमा असावी. आपणास योग्य वाटले तरच प्रश्न समाविष्ट करावा, हा प्रश्न अगदी योग्य आहे. हा प्रश्न नेहमी विचारला जातो. समत्व साधणं हे भगवद्गीता किती आवश्यक मानते ते आज सकाळच्या निरूपणावरून तुमच्या लक्षात आलं असेल. प्रत्येक वेळेला जीवनाची अत्युच्च उंची सांगताना भगवद्गीतेने समत्वाचंच वर्णन केलेलं आहे. मग ते ध्यान असो, कर्म असो, स्थितप्रज्ञ असो, भक्त असो, गुणातीत असो, कोणीही असला तरी त्याचं समत्व हे ठळक उठून दिसायला पाहिजे. त्याची समदृष्टी ही ठळकच असली पाहिजे. तशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराजांची देखील आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तोषावे तोषवणी मज द्यावे पसायदान. विश्वात्मक देवाकरता आणि विश्वाकरता म्हणून त्यांनी पसायदान मागितलं ही समदृष्टीच आहे. ही समदृष्टी विशेष करून अवघड समजली जाते. याचं कारण आपल्या ठिकाणी असणारा स्वार्थ, देहबुद्धी, मी आणि माझं, मुख्यतः अहंता, या अहंतेमुळं आपली अहंताच दुसऱ्याला आपल्या बरोबरीचा आपल्याला समजू देत नाही. पण या समदृष्टीचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्या आत जे आहे तेच दुसऱ्याच्याही अंतर्यामी आहे असा बोध झाल्यामुळे प्राप्त होणारी अशी ही दृष्टी आहे. चला आपल्या अनुग्रहाच्या मंत्रांमध्ये पश्यामी ते रूपम जनांतरस्थम असं म्हटलेलं आहे. माझ्या आत आता मी जे अनुभवलं ते सर्वांच्या अंतर्यामी आहे अशा दृष्टीने मी सर्वांकडे पाहतो. ही समदृष्टीच आहे. आपला जो अनुभव आहे आणि त्याची जी प्रक्रिया आहे ती तशा तऱ्हेने म्हणून परिपूर्ण आहे. आपण प्रथम आत्मरूप आहोत हे समजून घ्यावं ध्यानाने. आपण आत्मरूप आहोत त्याच तुलनेने सर्वांच्या अंतर्यामी तोच भरून राहिलेला आहे अशी दृष्टी ठेवावी, अशी दृष्टी विकसित करावी आणि त्याच्याही पुढे जाऊन अशी दृष्टी विकसित करणारा जो आहे तो आपण तत्वत तेच आहोत हे कधी न विसरणारा व्हावा. हंस हंस मी तोच आहे, मी तोच आहे इति ब्रूयात हंसो नाम सदाशिवा. तो परमात्मा स्वरूपच मी आहे अशा बोधामध्ये असावा. याच्यामध्ये सर्व साधनांचं तशा प्रकारे सार आहे आणि ही दृष्टी देखील त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. अशा प्रकारे ही जी समदर्शन ही जी गोष्ट आहे, ही समदर्शन ही गोष्ट एका साधनेनी प्राप्त होणारी अशी गोष्ट आहे. प्रथम आपल्या अंतर्यामी, मग सर्वांच्या अंतर्यामी, मग सर्वांच्या कल्याणाच्या योगाने, सर्वांच्या सुखी ते असावेत अशा भावनेच्या योगाने, समत्व याचा विरोधी शब्द आहे विषमत्व. हा जो विषम भाव आहे हा विषम भाव आपल्या अंतर्यामी असणाऱ्या काम क्रोध आणि लोभ यांचा परिणाम आहे. आणि समत्वाचा भाव हे काम क्रोध लोभ बाजूला सारून दया क्षमा शांती हे भाव वस्तीकर आल्यानंतर निर्माण होणारा असा भाव आहे. प्रश्न खूप चांगला आहे. उलट हा प्रश्न तार्किक वगैरे नाही तर या विषयाचे अजून तिथे बोलले न गेलेले असे काही भाग त्यामुळे मी बोलू शकलो अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. आपली सत्संगाची वेळही संपली. बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सदसंतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.